नहेम्या अध्याय 12 शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल व येशुआ याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे सराया, यिर्मया, एजरा, अमर्या, मल्लुक, हत्तुश, शखन्या, रहूम, मरेमोत, इद्दो, गिन्नथोई, अबिया, मियामिन, माद्या, बिलगा, शमया, योयारिब, यदया, सल्लू, आमोक, हिलकिया व यदया हे येशुआच्या काळी याजकातले व त्यांच्या बांधवातले मुख्य होते. लेवी येशुआ, बिन्नुई, कदमियल, शेरेब्या, यहूदा, मतन्या व त्याचे भाऊबंद स्तुती गायनांच्या कामावर होते आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्याचबरोबर पहाऱ्यावर होते. येशुआस योयाकिम झाला, योयाकिमाला एल्याशिब झाला, एल्याशिबाला योयादा झाला, योयादास योनाथान झाला व योनाथानास यद्दवा झाला. योयाकिमाच्या काळी याजक पितृकुळातले मुख्य होते. ते हे सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या, एजरापासून मशुल्लाम, अमर्यापासून यहोहनान, मल्लुखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ, हरिमापासून अदना, मरायोथापासून हेलकई, इद्दोपासून जखऱ्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम, अबियापासून जिखरी, मिन्यामिनापासून मौद्यापासून पिल्तय, बिलगापासून शम्मुआ, शमयापासून यहोनाथान, योयारिबापासून मत्तनय, यदयापासून उज्जी, सल्लयापासून कल्लय, अमोकापासून एबेर, हिजकियापासून हशब्या व यदायापासून नथनेल, एल्याशिब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळी लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळांचे मुख्य होते. लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांचे मुख्य इतिहासाच्या पुस्तकात एल्याशिबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत नमूद केले होते आणि लेव्यातले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमियलाचा पुत्र येशुआ व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे मेळ्याने देवाचा मनुष्य दावीद याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व इशोपकार स्मरण कराव्यास होते. मत्तन्या, बकबुक्या, ओबड्या, मशुल्लाम, तलमोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशीवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत. हे योयाकिम बिन येशुआ बिन योसादाक याच्यावेळी व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एजरा याजक यांच्या काळी होते. यरुश्लेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या समयी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांझा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यास यरुश्लेमेत पोचविण्यासाठी त्यांच्या त्यांच्या स्थानातून हुडकून काढिले. यरुश्लेमेच्या चोहोकडल्या प्रांतातून, नटोफातीच्या खेड्यापाड्यातून, बेथ गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकवट झाले. त्यांनी यरुश्लेमेच्या आसपास खेडी वसविली होती. मग याजक व लेवी यांनी स्वतःस शुचिरभूत करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली. मी यहूदाच्या सरदारास कोटावर चढविले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या. त्या स्तोत्रे गात मिरवीत चालल्या. त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे केरवेशीकडे चालली आणि तिच्या मागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी, अजऱ्या, एजरा, मशुल्लाम, यहूदा बन्यामिन, शमया, यिर्मया व कित्येक याजकांचे पुत्र करणे घेऊन चालले. जखऱ्या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मिखाया, बिन जक्कूर, बिन आसाफ आणि त्याचे भाऊबंध शमया अझरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एजरा शास्त्री चालला. ते झरावेशीकडून नीट दाविदपुराच्या पायऱ्यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले. स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यास मिळाव्यास पुढे चालली आणि तिच्या मागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टी बुरजावरून रुंदकोटापर्यंत आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेश हनानेल बुरुज व हमया बुरुज यावरून मेंढे वेशीपर्यंत गेलो. गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले. अशा स्तोत्रे म्हणणाऱ्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या. मी व मजबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले. याजक एल्याकिम, मासिया, मिन्यामिन, मिखाया, एल्यो एनाई, जखऱ्या व हनन्या यांनी करणे हाती घेतले आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहनान, मलखिया, एलाम व एजेर यांनीही करणे घेतले. गायकांनी उंच स्वराने गायले. इज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता. त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण देवाने त्यास आनंदाने परिपूरित केले होते. बायका मुलांनीही आनंद केला. यरुश्लेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहोचला. याजक व लेवी यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावे म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले, कारण याजक व लेवी हे हजर राहिल्या कारणाने यहुदास आनंद झाला होता. दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत, तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत. प्राचीन काळी म्हणजे दाविद व आसाफ यांच्या काळी एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे यांची योजना केली होती. जरुब्बाबेल व नहेम्या यांच्या काळी सर्व इस्रायल लोक गायकास व द्वारपाळास दर दिवसाचा शिधा देत असत. ते लेव्यांचे वाटे काढून ठेवीत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवीत.